आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती। केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी। 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक। आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली। तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं।
भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं। पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया। यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है। इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है।
भारत आणि नॉर्वे सागरी सुरक्षा, सागरी अर्थव्यवस्था आणि क्षमता बांधणी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। भारतात पहलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे आभार मानले। नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला। 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत। यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली। तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे। मुस्लिम लीगचे पी के कुणहलीकुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा, त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते। केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं असल्याचं पेजेश्कियान यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथं जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं. मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथं धानिवरी जवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट चिटफंड पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.